नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याचा सण आज साजरा होत आहे. हिंदू कालगणनेनुसार शक संवत 1948 या नव्या वर्षाला आजपासून प्रारंभ झाला. मराठी नववर्षाचं उत्साहात स्वागत करण्यासाठी आज राज्यात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. घरोघरी गुढ्या उभारून, रांगोळ्या काढून, दारांना मंगलतोरण आणि कडुलिंबाचे डहाळे बांधून तसंच इष्टदेवतांच्या दर्शनानं हा दिवस साजरा केला जातो. आजचा दिवस 3:30 शुभमुहूर्तांपैकी एक असल्यानं घर, वाहन तसंच सोन्या चांदीच्या आभूषणांसह इतर महत्वाच्या खरेदीचा प्रघात आहे. देशाच्या विविध भागात चैत्र शुक्लादी, उगादी, चेतीचंद, नवरेह आणि साजिबू चेरोबा हे सण देखील आज साजरे होत आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना या सर्व सणांच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हे सण म्हणजे भारताच्या समृद्ध सांस्कृतिक विविधतेचं प्रतीक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण नवीन वर्षाच्या आगमनाचं प्रतीक असून नवचैतन्य, आशा आणि नव्या संधींचा संदेश घेऊन येतो असं पंतप्रधानांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. चैत्र नवरात्रीच्या देखील मोदी यांनी शुभेच्छा दिल्या. यानिमित्त त्यांनी शक्तीची देवता दुर्गेकडे विकसित राष्ट्राच्या संकल्पात नवीन ऊर्जा प्रदान करण्याचं आवाहन केलं. हे नववर्ष आपल्या सर्वांसाठी सुख, समाधान आणि समृद्धी घेऊन येवो, सर्वांना निरामय आरोग्य लाभो आणि यातून लाभणाऱ्या नवचैतन्यातून महाराष्ट्र धर्म वाढवण्याचा, मराठीची गुढी आणखी उंच उभी करण्याचा निर्धार करूया असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. देशात कच्च्या तेलाची उपलब्धता सामान्य असून तेलशुद्धीकरण प्रकल्प पूर्ण क्षमतेनं कार्यरत असल्याचं आश्वासन केंद्र सरकारनं दिलं आहे. नवी दिल्लीत आयोजित आंतरमंत्रालयीन बैठकीदरम्यान पेट्रोलियम आणि भूगर्भ वायू मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी ही माहिती दिली. देशांतर्गत LPG उत्पादनात 40% वाढ झाली असून देशभरातल्या कोणत्याही किरकोळ विक्री केंद्रावर साठा संपल्याची किंवा तुटवड्याची तक्रार नोंदवली गेलेली नाही असं त्यांनी सांगितलं. LPG कडून PNG कडे होणाऱ्या दीर्घकालीन संक्रमणाला सहकार्य करण्याच्या अटीवर सरकारनं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना व्यावसायिक LPGचा अतिरिक्त 10% कोटा देऊ केला आहे असंही शर्मा यांनी स्पष्ट केलं. वन्यजीव संरक्षण महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026 काल विधानसभेत बहुमतानं मंजूर झालं. वनमंत्री गणेश नाईक यांनी हे विधेयक सभागृहात मांडलं. राज्य सरकारच्या परवानगीनं बिबट्यांचं स्थानांतरण करणं, संख्येचं व्यवस्थापन करणं यासाठी वन्यजीव रक्षकाला आवश्यक पावलं उचलण्याची तरतूद या विधेयकात केली आहे असं त्यांनी सांगितलं. पुण्यात वाघोली इथं 68व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं उद्घाटन काल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते झालं. खेळाडूंनी आखाड्यामध्ये प्रामाणिकपणा दाखवा, आपला खेळ अतिशय चांगल्या प्रकारे सादर करा असं आवाहन पवार यांनी केलं. 22 मार्चपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत 4 आखाड्यांमध्ये 15 नवोदित कुस्तीपटूंनाही संधी देण्यात येणार आहे. या स्पर्धेत 42 संघांचे 850 मल्ल सहभागी झाले आहेत. इंधन बचतीच्या उद्देशानं धुळे जिल्ह्यातल्या बारीपाडा, मोहगाव आणि चावडीपाडा या 3 गावातल्या ग्रामस्थांनी पुढील 6 महिन्यांसाठी LPG गॅसचा वापर पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांकडे पर्यायी इंधन स्रोत उपलब्ध नसल्यामुळे त्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी स्वतःहून हा त्याग करण्याचा देशहिताच्या अनुषंगानं सर्वोच्च निर्णय घेतल्याचं या संदर्भातल्या बैठकीत सांगण्यात आलं. नाशिक जिल्ह्यात इगतपुरी आणि अभोडा इथं भरारी पथकांनी हॉटेल व्यावसायिकाकडून प्रत्येकी 5 याप्रमाणे 10 घरगुती सिलेंडर जप्तीची कारवाई केली. एकूण 17 पथकांमार्फत हॉटेल्स, पेट्रोल पंप, एजन्सीची तपासणी केली जात आहे. राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांनी परभणी जिल्ह्यातल्या विविध अंगणवाडी केंद्र आणि प्राथमिक शाळांना भेट देऊन शालेय पोषण आहार आणि अंगणवाडीतील पूरक पोषण आहाराची प्रत्यक्ष पाहणी केली. ऊसतोड मजुरांची लहान मुले, गरोदर, संजा माता, वीटभट्टी कामगार तसंच बसस्थानक आणि रेल्वेस्थानक परिसरातले गरजू, भिक्षा मागणाऱ्या महिला आणि बालकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवण्याबाबत त्यांनी संबंधित यंत्रणांना सूचना दिल्या. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कन्नड तालुक्यातल्या शिवना टाकळी मध्यम प्रकल्पातून वैजापूर तालुक्यातल्या दहेगाव प्रकल्पापर्यंत कालव्याचं काम पूर्ण करावं अशी मागणी दहेगाव प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातल्या शेतकऱ्यांनी केली आहे. याबरोबरच बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.